www.thebrainfuzz.com
कशी आहेत सगळेजण? मस्त ना? एकदा टाळ्या वाजवा जोरदार. तर आता टॉपिक खूप भारी आहे. तो म्हणजे आता टॉपिक जेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना तुमचे दिवस आठवतील. तर आज आपण बोलू बालपणाविषयी. पण बालपण आपलं नाही, तर आपलं कम्पेअर करून आजकालचं बालपण आणि आपलं बालपण कसं असतं ना? नाही, पहिल्या काळात म्हणत होते लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आजकाल बालपण आहे पण बालपण थोडंसं चेंज झाले. आता म्हणतात लहानपण देगा देवा पण सोबत एक मोबाईल पण हवा, त्यात एक पबजी पण हवा. ह्याच गोष्टी माणसाला वाईट वळणाऱ्या येतात हे आजकाल कोणालाच कळलं. तर असं आजकालचे छोटे मुलं पण खूप घाबरायला लागलेत, म्हणजे लाजतात, त्यांना असं फ्रीडमच नाही. काल मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलं, एक मुलगा नाही का आईला म्हणलं आई आई इकडे इकडे. सगळे लोक असे जमले होते. आई म्हणली काय झालं लवकर इकडे म्हणला. सगळे लोक त्यांच्याकडे बघायला लागले आणि आईला हळूच म्हणतो आई सुसू आली. आणि एक आम्ही होतो सगळ्या लोकांना ओरडून सांगायचं आई चेड्डीत झाली. तो जो फ्रीडम होतो आजकाल नाही राहिला. कारण तेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा शाळेत पण शिक्षक वगैरे आम्हाला खूप मारायचे, नाही का? तर आजकालच्या मुलांना नाही का, समजा एखादी चापट जरी मारली तर त्याचे आई वडील लगेच भांडायला जातात की तुम्ही आमच्या मुलाला एक चापट मारली. आणि एक आम्ही होतो, आमची आई म्हणायची आमच्या मुलाला एकच चापट मारली, तुम्हाला कळत नाही? जसे जसे दिवस चालले वाढत गेले ना ह्या गोष्टी आठवायला लागल्या. आता लहानपणी असताना नाही का, आजकाल बघितलं नाही का तुम्ही, त्यांची चूक नाही, CBSE स्कूल वगैरे आले तर छोट्याल्या मुलांना नाही का जेव्हा तुम्ही शाळेत टाकता, तर शाळेत टाकताना नाही का पहिला दिवस जेव्हा शाळेत असतो ना त्याची आई एवढी भाऊक होऊन त्याला शाळेत सोडायला येते जसं की तो युद्धावर चाललाय. आणि एक आम्ही होतो आमच्या शाळेत जात नाही म्हणून लाताबुक्या मारून मारून शाळेत पाठवायची. पण काळ बदलला. काल तर मी अक्षरशः एका मुलाला नाही का आईस्क्रीम कप खाताना पण त्या आईस्क्रीमचं झाकण न चाटता फेकून देताना पकडले. मला लयच वाईट वाटलं. आणि एक आम्ही होतो लहानपणी आईस्क्रीम खाताना ते झाकण तोंडात जाईपर्यंत आईस्क्रीम खायचो, कारण त्याची टेस्ट आणि त्याची किंमत आम्हाला माहीत होती. पण काळ वाढत गेला, सगळं बदलत गेलं. आता तुम्हाला माहिती आहे का पहिल्या काळात नावं पण होती छोट्या मुलांची आणि आताच्या मुलांची पण कशी नावं आहेत. आताच्या मुलांची नावं काय आहेत? प्रिन्स, हनी, स्वीटी. आणि आमच्या काळात गोट्या, बाळ्या, बंड्या अशी नावं होती. हे त्यांचे टोपण नाव होते असं आम्हाला वाटायचं. पण हे त्यांचे ओरिजिनल नाव हे आम्हाला आता कळलं जेव्हा त्यांच्या बायकोनं त्यांचं लग्नावर नाव घेतलं. तर असे भारी किस्से होते. म्हणजे 3-4 वर्ष असताना आम्हाला सुसू आली ह्या गोष्टी जेव्हा आजकालच्या मुलाला सांगायला लाज वाटते. एक आम्ही होतो ज्यांना वयाच्या 5-4 वर्षी कळलं की ह्या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट असतात, नाही तर आम्ही काय करायचो सुसू आली की 3-4 पोरांना सोबत घेऊन जायचो आणि चॅलेंज लावायचो कोणाची लांब जाते. तर अशा गोष्टी बदलत गेल्या, तर बालपण बदलत गेलं. पण बालपणासोबत एक गोष्ट मात्र आहे की आजकालच्या मुलांना नाही का खेळायचं फ्रीडम नाही राहिलं खेळायचं. म्हणजे एखाद्या मुलाचं भांडण लागणं ना की आमचे मुलं तुडतुड मारायचे, पण आजकालचे मुलं भांडण व्हायच्या आधीच घरात पळून जातात, म्हणजे भांडणा संबंध येत नाही. शाळेतून आल्यानंतर बॅग टाकून खेळायला पळण्याची जी मजा होती ते आजकालच्या पोरात राहिली नाही. कारण कसं राहणार ना, यांच्या दप्तराचं वजन एवढं झालंय की घरी आल्यानंतर आधी दप्तर पडायच्या ऐवजी हे खाली पडतंय आणि नंतर दप्तर खाली पडते. अशा गोष्टी असतात. तेव्हा आपलं आयुष्य जगू द्या. आता आपण आपलं बालपण जगले पण आपल्याच आजूबाजूचे छोटाले मुलं वगैरे आहेत त्यांचंही बालपण जगू. आता माझं लग्न झालं नाही, मला काय पोरं बाळ नाहीत, पण जेव्हा होतील ना मी त्यांना नाही का असंच आयुष्य जगू देणार. तुम्ही पण जगू द्या, मला डिस्टर्ब करू नका. नाही तर खूप जण असतात की म्हणतात माझं पोरग लहान आहे ना त्याला भविष्यात पुढे चालू नाही का खूप चांगलं करायचं, काय करणार? त्यांना समजा 4 चौका कसं राहायचं हेच कळलं नाही, तुम्ही काय करणार पैशाला वगैरे काही नसतं. थँक्यू सो मच.